नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं अक्षिता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो: अस्तंत बंगाल विधानसभा वेंचणूक 2026 दुसऱ्या पांवड्या खातीर राज्यभर प्रचाराक नेट आयला. आयज सकाळीं 11 वरांचेर आकाशवाणीचे जावपी मन की बात कार्यावळींत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशांतल्या आनी विदेशांतल्या लोकांकडेन आपले विचार मांडटले. भारतांतल्या नामनेच्या शिक्षणीक संस्थांतल्या श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्साच्या गव्हर्निंग बॉडीचो आसपाव आशिल्ल्या शिष्टमंडळाक प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची भेट जाली. देशभरांत पेट्रोलियम उत्पादन आनी एलपीजीची अखंड उपलब्धताय सुनिश्चित करपा खातीर सरकारान जायती पावलां उबारल्यांत. आतां पुराय खबरो: कॅन्सरा आड झुजपाक आनी दुयेंसाचेर जैत मेळोवपा खातीर मानसीक बळगें म्हत्वाचें अशें उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन हांणी म्हणलां. जयपुरांत राजस्थान विद्यापीठाच्या 35व्या दिक्षांत सुवाळ्यांत ते उलयताले. कॅन्सर जावचो न्हय म्हणून खास करून तरणाट्यांक मादक पदार्थ आनी तंबाखू पासत पयस रावपाचो उलो तांणी मारला. कॅन्सर आडोवपा विशीं लोकांक शिक्षण दिवपा खातीर व्हड प्रमाणांत भौशीक जागृताय मोहीम सुरू करपाचो उलो तांणी मारला.
I am humbly requesting all the youngsters of this country, keep away from drugs, keep away from tobacco. Let us also remember those who are currently battling their disease, cancer. May they find strength by knowing your stories, the survivors. As we move forward, let us pledge to create a world where no one fights cancer alone.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण हांणी काल सगळ्या अर्थीक नियंत्रकांक सामान्य नागरिकां खातीर KYC प्रक्रिया सोपी करपा खातीर एकठांय काम करचें असो उलो मारला. काल मुंबयत सेबी म्हळ्यार भारतीय सुरक्षा आनी विनिमय मंडळाच्या 38व्या स्थापन दिसाच्या सुवाळ्यांत त्यो उलयताल्यो.
SEBI pioneered also what is called the ASBA, application supported by block amount, a mechanism for IPOs, a global innovation that eliminated refund cycles and blocked only the allotted amount in the investor's own bank account.
आज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीचेर जावपी मन की बात कार्यावळीन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशांतल्या आनी विदेशांतल्या लोकांकडेन आपले विचार मांडटले. म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो हो 133वो एपिसोड आसतलो. ही कार्यावळ पुराय आकाशवाणी आनी दूरदर्शन नेटवर्क AIR न्यूज संकेतथळ न्यूज ऑन एअर मोबायल ॲपाचेर प्रसारीत जातली. तशेंच एअर न्यूज, DD न्यूज, PMO आनी म्हायती आनी प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलाचेर ताचें थेट प्रसारण जातलें. आकाशवाणी हिंदी प्रसारणा उपरांत रोखडेच प्रादेशीक भाशांनी ही कार्यावळ प्रसारीत करतली. अस्तंत बंगाल विधानसभा वेंचणूक 2026 दुसऱ्या पांवड्या खातीर राज्यभर प्रचाराक नेट आयला. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे प्रचारक रॅली, रोड शो आनी भौशीक बसकेन वांटेकार जातात. पक्षाच्या उमेदवारांक तेको दिवपा खातीर आयज भाजपाचे ज्येष्ठ फुडारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साबार रॅलींनी उलोवपाचे आसात. काल उदेंत बुरडवनांतल्या जमलपुरांत रॅलीक मार्गदर्शन करतना भाजपाचे ज्येष्ठ फुडारी अमित शाह हांणी आपलो पक्ष सत्तेर आयल्यार एक सारको नागरी संहिता आनी 7वो वेतन आयोग चालीक लावपाचे उतर दिले. तशेंच बायलां खातीर फुकट बस प्रवासाचें आश्वासन आनी मतुआ समाजाक आपलो पक्षाचो दिल्ल्या आदाराचें अधोरेखीन तांणी केलें. तृणमूल काँग्रेसीचे ज्येष्ठ फुडारी ममता बॅनर्जी आनी अभिषेक बॅनर्जी हांणी मतदारांच्या वळेरेंत 32 लाख नांवां परतून हाडपाचेर भर दिलो आनी वगडावपाचो हुस्को करपाची गरज ना अशें लोकांक आश्वासन दिलें. भारतांतल्या नामनेच्या शिक्षणीक संस्थांतल्या श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्साच्या गव्हर्निंग बॉडीचो आसपाव आशिल्ल्या शिष्टमंडळाक प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची भेट जाली. अंदू हे संस्थेचे शतवर्षीक जातात ते निमतान काल राती सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत प्रधानमंत्र्यांनी हे संस्थेक शुभेच्छा दिली. हे वेळार तांणी एक यादिस्तीक शिक्कोय प्रकाशीत केलो. महाराष्ट्राचे मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस हांणी सरकार आपलो उदरगतीचो आराखडो तयार करपा खातीर खास करून उदका संवर्धन आनी ग्रामीण रुपांतरण राजमाता अहिल्याबाई होळकर सारक्या इतिहासीक व्यक्ती कडल्यान प्रेरणा घेता अशें सांगलें. अहिल्या देवीच्या 300व्या जयंती निमतान गोडा ते नर्मदा यात्रेची सुरवात करपा खातीर काल कार्यावळींत उलोवप करतना फडणवीस हांणी दायज सांबाळप आनी उदरगतीक चालना दिवप एकठांय जावपाक जाय अशें सांगलें. मल्लारराव होळकरांच्या उपरांत अहिल्या देवीन आपल्या राज्याची जापसालदारकी ल्हान पिरायेचेर सांबाळी आनी ती निर्धारान मुखार व्हेली अशें मुखेलमंत्र्यांनी नमूद केलें. अहिल्या देवी होळकरांच्या राजवटीन मुखेल धर्मीक थळां आनी भौशीक मुळावी बांदावळ हांची पुनर्बांदणी जाली. मुगल घुऱ्यांक लागून त्र्यंबकेश्वर, सोमनाथ, रामेश्वर, काशी विश्वनाथ या पुजेच्या थळ्यांचे लुकसाण झाले तेव्हा तिने धैर्यान आणि वचनबद्धेन ती परतून बांधली असे मंत्री फडणवीस हांनी उगडास करून दिलो. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांनी काल बेंगळुरूतल्या बीएमएलान आदित्य ह्या आत्मनिर्भर आनी वेगान चलपी बुलेट ट्रेन तयार करपाच्या प्रकल्पाचे उक्तावण केले. ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनाकडे उलयताना ताणी या प्रकल्पाचो पहिलो नमुनो फुडल्या वर्सा तयार जातलो आणि प्रत्यक्ष उत्पादन 2027 निमण्या अर्धान सुरू जावपाचे आसा अशी माहिती दिली.
The plant where the train will be manufactured is this Aditya plant of BML. So the plant is now in very good shape. The design is also completed. Very soon, the manufacturing of B28 bullet train, which is Atmanirbhar Bharat's bullet train, will be started here very soon. The first prototype should be ready early next year and it should get into operations around late part of 2027. It should be completed.
Sarkaran Niti Aayogachi Punarrachna Kelya. अर्थशास्त्रज्ञ अशोक कुमार लहरी हांची आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाल्या. सध्याचे उपाध्यक्ष सुमन के बेरी हांच्या सुवातेर ते येतले. लहरी हांचे वांगडा सरकारान राजीव गोबा, प्राध्यापक के व्ही राजू, प्राध्यापक गोवर्धन दास, डॉ एम श्रीनिवास, प्राध्यापक अभय करंदीकर हांका नीती आयोगाचे पूर्णवेळ वांगडी म्हणून नेमल्यात. सोशल मीडियाचेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी भारताच्या धोरण तयार करपाच्या वास्तुकलेन नीती आयोग महत्वाचो खामो म्हणून उदेला. सहकारी संघराज्याक पोसवण दिता, सुदारणांक मुखार व्हरता अशें सांगला. देशभरांत पेट्रोलियम उत्पादन आणि एलपीजीची अखंड उपलब्धताय सुनिश्चित करपा खातीर सरकारान जायती पावलां उबारल्यात. पेट्रोलियम आणि सैमीक वायू मंत्रालयान देशी घरगुती घरांक एलपीजीची पुरवण करपाक प्राधान्य दिला. देशभरांत ऑनलाईन एलपीजी सिलिंडर बुकिंग सुमार 99% मेरेन वाढला आणि ओटीपी आधारित डिलिव्हरी 94.5% परस चढ झाला. March 2026 5.61 लाखापरस चढ पीएनजी जोडणी झाल्या जाल्यार अतिरिक्त 2.61 लाखा जोडणी खातीर मुळावी बांदावळ तयार केल्या आणि वट्ट 7.97 लाख जोडणी झाल्या. अर्बन चॅलेंज फंडाखाला फुडल्या 4 शारांच्या उदरगती खातीर 1,00,000 कोटी रुपया खर्च करतले असे केंद्रीय घरा आणि शारी व्यवहार मंत्री मनोहर लाल हांनी सांगला. नवी दिल्लीत द हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या 56 उत्सवाक मार्गदर्शन करताना काल लाल हांनी राज्य सरकारां हे दिकेन आणिक 1,00,000 कोटी रुपया खर्च करतले अशी माहिती दिली. ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट पॉलिसी खाला राष्ट्रीय राजधानीतल्या मेट्रो स्टेशना लागसारच्या वाठारांनी व्हड प्रमाणात बांधपाचे प्रकल्प सुरू करतले असे ताणी उक्तायला. उद्देग आणि अंतर्गत वेपार प्रसार खात्यान 10,000 कोटी रुपयांच्या स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड 2.0 खातीर कार्यकारी मार्गदर्शक तत्वां जारी केल्यात. भारताच्या स्टार्टअप पर्यावरण प्रणालीत भांडवळ प्रवाहाची कार्यक्षमता वाढोवपाचो हेतू आशिल्ल्या निधींचे उपयोजन, शासन आणि निरीक्षण हांचे खातीर स्पष्टपणान व्याख्या केल्ल्या यंत्रणेवरवी कॉर्प्स कार्यक्षम करपा खातीर मार्गदर्शक तत्वां एक संरचित चौकटी थारायतात. प्रसार भारतीन दूरदर्शन केंद्र पणजी हांगा नैमित्तीक पदा खातीर अर्ज मागयल्यात. संपादकीय सहाय्यक वृत्तवाचक सीजी ऑपरेटर पदा खातीर इच्छूक उमेदवार 30 एप्रील मेरेन अर्ज करू शकतात. भारतीय हवामान खात्यान फाल्यां मेरेन दिल्ली, हरियाणा, चंदीगड, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश हांगा उष्णतायेच्या ल्हारांचो अदमास उक्तायला. बॅडमिंटनांत काल डॅनमार्क जाल्ले उबेर कप फायनलींत भारतीय बायलां पंगडान युक्रेनाचेर 3-8 अशें जैत मेळयलें. परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. अस्तंत बंगाल विधानसभा वेंचणूक 2026 दुसऱ्या पांवड्या खातीर राज्यभर प्रचाराक नेट आयला. आयज सकाळीं 11 आकाशवाणीचेर जावपी मन की बात कार्यावळींत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशांतल्या आणि विदेशांतल्या लोकांकडेन आपले विचार मांडतले. भारतातल्या नामनेच्या शिक्षणिक संस्थांतल्या श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या गव्हर्निंग बॉडीचो आस्पाव आशिल्ल्या शिष्टमंडळाक प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची भेट जाली. देशभरात पेट्रोलियम उत्पादन आणि एलपीजीची अखंड उपलब्धताय सुनिश्चित करपा खातीर सरकारान जायती पावलां उबारल्यात. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. मुखावल्या राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 मिनटांनी आयकूंक मेळटलें. नमस्कार.